कैसे हुआ इतना कमाल का इन्वेंशन, कैसे हुआ यही जानना है हमको सर से, जो हमारे साथ अभी कनेक्ट होने वाले हैं यहाँ पर।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH935 मध्ये। आज आपल्या सोबत स्पेशल गेस्ट जॉईन होत आहेत, माझ्या सोबत टेलिफोन लाईन वर आहेत रमेश मांझा सर। नमस्कार सर।
नमस्कार, मी कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला बामू युनिव्हर्सिटी मध्ये असोसिएट प्रोफेसर आहे। आम्ही एक थर्मल इमेजिंग कॅमेराचा डिव्हाइस बनवलेला आहे, जो ह्युमन बिईंगच्या बॉडी मधून जी हीट एमिट होती त्या हीटला कॅप्चर करून त्याच्यावरून इमेज तयार करतो, असा हा डिव्हाइस आहे। आता ह्याचे व्हेरियस एरियामध्ये ऍप्लिकेशन्स आहेत। फॉर एक्झाम्पल, बायोमेडिकल साठी जर बघायचं तर आपल्या स्किन मध्ये होणारे जेवढे डिसीजेस आहेत ते सगळे अर्ली डायग्नोस करता येतात। म्हणजे पेशंटला त्रास व्हायच्या आत किंवा त्याला दिसण्याच्या आत आपण ह्या थर्मल इमेजिंग थ्रू ते डिटेक्ट करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो की इथे अल्सर डेव्हलप होतोय। ब्रेस्ट कॅन्सरचे सगळे डिटेक्शन ह्याच्या थ्रू होतात, नाहीतर नॉर्मल प्रोसेसमध्ये एक्सरे काढावा लागतो किंवा बायोप्सी घ्यावी लागती, तर ही सगळी प्रोसेस ह्यामध्ये नाहीये। हे पूर्ण नॉन इन्व्हेसिव्ह आहे, म्हणजे पेशंटला कुठलाही त्रास होत नाही। नॉर्मल जर एक्सरे किंवा आपण दुसरे इमेजिंग घेतले MRI वगैरे तर तिथे रेज पास होतात, तर ते रेज हार्मफुल आहेत। इथे कुठलेच रेज नाही, आपल्या बॉडीमधून एमिट होणारी हीट आपण कॅप्चर करतोय, एक्सटर्नल कुठलेच रेज त्याच्या बॉडीवर पास करत नाही, त्यामुळे ते टोटल 100% सिक्युअर।
बस थोड़ी देर में बातें कंटिन्यू करते हैं, जानते हैं डिवाइस के बारे में एकदम डिटेल में। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।